नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी रोहित मोन्सेरात हांकां महापौर आणि वसंत दाक्षीकार हांकां उपमहापौर म्हणून बिनविरोध वेचून काढल्यात. सीसीपीतल्या सगळ्या नव्यानं वेचून आयिल्ल्या नगरसेवकांनी ह्या वेचणुके उपरांत काल सोपूत घेवपाची प्रक्रिया झाली. पणजीच्या उदरगती खातीर आपूण काम करतलो अशें ह्या वेळार रोहित मोन्सेरात हांणी म्हळें. ह्यान फुडें आपूण विधानसभा वेचणूक लढोवपाक इत्सूक आसा अशें रोहित मोन्सेरात हांणी जाहीर केला.
I would like to thank the people of Manjeri. I mean, first and foremost, none of this would have been possible without the support that the people in Manjeri have shown us. And now it's a record, but it's a record that we've done purely in service of the people. It's a lot of work that is yet to be done. And we're hoping to discharge our duties our best in the world.
1 एप्रील सावन जनगणना 2027 पहिलो टप्पो सुरू करपी देशातल्या पहिल्या राज्यांमदी गोंय आसतले. ह्या टप्प्या खाला 15 एप्रील मेरेन स्वगणनेची सुविधा मेळटली. ते उपरांत 16 एप्रील ते 15 मे मेरेन घरांची वळेरी तयार करपाचे आणि घरांची जनगणना करपाचे काम सुरू जातले. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हांणी सांगला की ही भारताची पहिली पुरायपणान डिजिटल जनगणना आसतली. घरोघर सर्वेक्षण सुरू करचे पयली लेगीत गोयच्या रहिवाशांनी सुरक्षित पोर्टलावरवी 16 भाषांतल्यान खंयच्याय भाषांनी आपली माहिती ऑनलाईन सादर करू येता. मोबाईल ॲप्लिकेशनाचो वापर करून जनगणनेचे काम करपी कर्मचारी माहिती एकठांय करतले. अधिकाऱ्यांनी दिल्ले माहितीप्रमाणे जनगणना कायदो 1948 खाला चालीक लायिल्ल्या ह्या प्रक्रियेच्या माहितीच्या सुरक्षेखातीर खूप घटमूट अशी उपाययोजन केल्या. सावड्डे मतदारसंघातलो प्रस्तावित मिराबाग बंधारो प्रकल्प जावचो ना अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी थळाव्या मिराबाग प्रकल्पाक विरोध करपी नागरिकांक दिले. ह्या आश्वासना उपरांत 49 दीस चलिल्ले आंदोलन काल आंदोलनकारांनी फाटी घेतला. काल दनपारा ह्या प्रकल्पाक विरोध करपी आंदोलनकारांनी मुखेलमंत्र्यांची भेट घेतली. ह्या प्रकल्पाच्या फायलीक टिप्पणी घालून बंद करतलो अशें आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान संबंधितांक दिले.
आमी सांगला थंय बंधारो जावचो ना तेंच्यानी मुख्यमंत्र्याचेर विश्वास दवरचो. हांव आयजूय परत एकदां तांकां सांगता थंयसर बंधारो कदापी जावचो ना हे तेंच्यानी तांकां आश्वस्त करता आनी तेंच्यानी आपलें आंदोलन जें आहा हे आंदोलन थारोवचें आनी जर थंय बंधारो जालो जाल्यार म्हाज्या कडेन परत येवचो एज अ मुख्यमंत्री म्हणून हांव जबाबदारी घेतां.
मिराबाग बंधारो प्रकल्प पुरायपणान रद्द करप, उदकास्त्रोत खात्यान खणून काढिल्ले 2 उदकान भरिल्ले खड्डे मूळ स्थितीत हाडप, 4.5 कोटी हॉट मिक्सिंग रस्त्याचे काम पुराय करप, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत निषेध केल्ल्यान अटक केल्ल्या 4 निदर्शकांआड केशी फाटी घेवप अशी सगळ्यो मुखेल मागण्यो मुखेलमंत्र्यांनी मान्य केल्यात अशी माहिती मिराबाग प्रकल्पाक विरोध करपी आंदोलनकारांनी दिल्या. फोंडे जावपी पोटवेचणुकेची तयारी महत्वाच्या मार्गदर्शक तत्वांचेर पावल्या. दक्षिण गोंय खातीर जिल्हो दंडाधिकारी आणि जिल्हो वेचणूक अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांखातीर रँडमायझेशनची दुसरी फेरी यशस्वीपणान पुराय झाल्याची घोषणा दक्षिण गोयच्यो जिल्होधिकारी एग्नाक्लिटस हांणी केली. फोंड्या पोटवेचणूक मतदानाच्या 2 दीस आदी तिसरी रँडमायझेशनची फेरी जातली अशें तिणें सांगला. ह्या वेचणुकेंत 42 केंद्रांचेर मतदान जातले. त्या खातीर 52 पंगड तयार केल्यात. वट्ट 270 कर्मचाऱ्यांचो वापर ते खातीर करतले अशी माहिती क्लिटस हांणी दिल्या. बर्च बाय रोमियो लेन क्लबात सोरो विक्री अबकारी खात्याचो उत्पादन शुल्क परवानो मेळोवपा खातीर भलायकी केंद्राचो बनावट भलायकी दाखलो तयार केल्ल्या प्रकरणात म्हापशे पुलिसांनी क्लबाचे धनी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हांकां अटक केली. फाटल्या शुक्रारा म्हापशे अतिरिक्त जिल्हो आणि सत्र न्यायालयान दोघूय दुबावितांचो अटकपूर्व जामीन अर्ज भायर मारिल्लो. हाका लागून तांचे अटकेचो मार्ग मेकळो जाल्लो. सोमारा 30 मार्चाक म्हापशे पुलिसांक दुबावित लुथरा भावांक अटक करपाची परवानगी न्यायालयान दिली. दनपारा तांकां पुलिसांनी कोलवाळ बंदखणीतल्यान ताब्यात घेतले आणि अटक केली. कांदोळी मुळाव्या भलायकी केंद्र अधिकाऱ्यान म्हापशे पुलिशेंत बनावट एनओसी विशीं कागाळ दाखल केल्ली. राज्यभर तापमान वाढत आशिल्ल्यान दक्षिण गोंय जिल्हो आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणान भौशीक सुरक्षेचो महत्वाचो सल्लो जारी केला. सगळ्या नागरिकांनी सध्याच्या उष्णताय ल्हारापासून स्वतःची राखण करपा खातीर बेगोबेग जतनाय घेवची अशें आवाहन आसा, जाका लागून उष्णतायेचे त्रास जावचो ना, सादूर रावचे, हायड्रेट रावचे आनी सुरक्षीत रावचे. पणजी जिमखाना मेंबर्स लीग किंग्स पंगडान सलग चौथे फावट रमाकांत वर्णेकार करंडक क्रिकेट सर्त जिखून मडगांव क्रिकेट क्लब लीग सुपरस्टार्स पंगडाक हारयला. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 34.3° सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 24.8° सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.